मी आपल्यासमोर कंबरदुखी, पाठदुखी, पायातलं दुखणं आणि पाय भरून आल्यासारखं वाटणं यांच्या लक्षणांचा जो समूह सांगितले तीन आणि त्याची जी विविध उदाहरणं दिली त्या उदाहरणांना जास्ती ठाशीव स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आणि त्या ठिकाणी मी असं म्हणेन की माझ्यासमोर बसलेला पेशंट मला असं विचारतो आहे की माझं काय, मी आता काय करायचं. तर आपण आता एक एक त्यातल्या लक्षणांचा विचार करूया आणि त्याबद्दल बोलूया. पहिला लक्षण समूह जो आहे तो कंबरदुखीचा आहे. त्यामध्ये दोन महत्त्वाचे विभाग आहेत. एक जो आहे तो कमरेतल्या मणक्यांच्या सांध्याशी संबंधाने असणारी तक्रार आहे आणि दुसरा कमरेच्या मणक्यांमधल्या चकती संबंधाने असणारी तक्रार आहे. तर आता आपण पहिल्या त्यातल्या लक्षण समूहामधले जे पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये फॅसेट जॉईंट रिलेटेड काही तक्रार आहे ते पाहूया. त्यानंतर आपण कंबरदुखीच्या माणसाकडे पेशंटकडे पाहू. त्यानंतर दुसरा जो लक्षण समूह आहे त्यामध्ये कमरेतल्या चकतीमध्ये झालेल्या बदलांनी पाय दुखणे असं जे आहे ज्यामध्ये पायामध्ये टाच दुखणे, गुडघा दुखणे, खुबा दुखणे, जांघेमध्ये दुखणे, माकडहाड दुखणे इत्यादी प्रकार आहेत. आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाय दुखणे म्हणजे सायटिक नर्व्हचं दुखणे हा त्यातला प्रकार आहे, तो आपण पाहू. तिसरा जो समूह आहे त्याच्यामध्ये चालल्यानंतर पाय भरून येणे हा प्रकार आहे. आणि जेव्हा या गोष्टीची तपासणी केली जाते तेव्हा त्यातला दुसरा जो भाग आहे तो लक्षात येतो ज्याला आम्ही इनस्टॅबिलिटी किंवा पाठीमधले मणके डुकडुकत आहेत किंवा त्यांच्या रचनेमध्ये घाऊक प्रमाणात काहीतरी बदल झाला आहे असा तो सहावा भाग आहे. तर आपण आता ह्या गोष्टीला सुरुवात करू आणि मी तुम्हाला विविध पेशंट कसे त्यांची लक्षणं सांगतात हे सांगतो जेणेकरून तुम्हाला आपली तक्रार जी आहे ही यामध्ये कुठे भसते ह्याचा विचार करता येईल. आणि मग थोडाफार आमचा जो विषय आहे जो क्लिष्ट नसून रंजक आहे त्याच्यामध्ये पेशंट जे बोलत असतो हे डॉक्टरना त्या चॅलेंजिंग काय वाटतं हे पण तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये समजून घेऊ शकाल. तर मग आपण पहिला लक्षण समूह बघू ज्यामध्ये फॅसेट जॉईंट रिलेटेड प्रॉब्लेम आहे. अर्थातच हा प्रॉब्लेम काय आहे हे पेशंटला माहीत नाही, पण मी माझ्याशी म्हणल्याप्रमाणे आता ऐकूया. 60 वर्षाचे गद्रे आजोबा हे माझ्याकडे आले आणि ते मला असं म्हणाले की अहो डॉक्टर, माझी कंबर आजकाल दुखते. मी त्यांना विचारलं की तुमची जी कंबर दुखते ही फक्त कंबर दुखते का पायात दुखतं. ते म्हणले छे, पायात बिलकुल दुखत नाही, माझी फक्त कंबर दुखते. मग मी त्यांना असं विचारलं की ठीक आहे, मला असं सांगा कंबर जी दुखते ती मध्ये दुखते का बाजूला दुखते. तर ते मला असं म्हणले म्हणजे काय. मग मी त्यांना असं म्हणलं मला असं सांगा की तुम्ही जर उभे राहिलात माझ्याकडे पाठ केलीत तर तुमच्या पाठीचे जे दोर आहेत त्याच्यामध्ये मध्यभागामध्ये जी खोलगट जागा आहे तिथे तुम्हाला दुखतं का कमरेमध्ये आडवा बेल्ट आपण घालतो त्या प्रकारचं दुखतं का कमरेच्या कडेला दुखतं. तर मग त्यांनी काय केलं तर ते उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही हाताचे अंगठे आपण विठ्ठलमूर्ती जशी असते तसं त्यांनी कमरेवर हात ठेवला आणि आपल्या हाताच्या अंगठ्यांनी त्यांनी कमरेच्या दोन्ही बाजूला असलेले दोन बिंदू मला अंगठ्यांनी दाबून दाखवले आणि ते असं म्हणले हे पहा डॉक्टर इथे मला दुखतं. पण गंमत काय माहिती आहे का, मी जर माझ्या अंगठ्यांनी ही जागा दाबून ठेवली तर मात्र हा विषय बदलतो, म्हणजे मला दुखणं जे आहे हे जणू काही पळून जातं. मी म्हणलं ठीक आहे, आता मला आणखीन तीन प्रश्नांची उत्तरं द्या. पहिलं, हे जे दुखणं आहे हे तुम्ही मागे वाकलात उभं राहून किंवा पोटावरती झोपून तुम्ही छातीवर उचललीत पाठीची कमान केलीत तर या दुखण्यामध्ये काय होतं. तेव्हा ते असं म्हटलं की हे जे दुखणं आहे हे मला मी जर तसं वाकलो तर ते वाढतं आणि वाढतं तर कुठे वाढतं तर त्याच जागी वाढतं, ते आणखीन कुठेही पसरत नाही, वर खाली कुठेही जात नाही, त्याच जागी ते दुखतं. त्याचप्रमाणे ते असं म्हणले की मी जर कुशीवर वळलो तर मात्र हे दुखणं खूप जोरात मला दुखतं आणि काही वेळेला ते पायाकडे जात आहे की काय असं पण मला वाटतं. काही वेळेला त्यांनी मला असं सांगितलं की मी बराच वेळ बसून जेव्हा उभा राहतो त्यावेळेला सरळ व्हायला मला वेळ लागतो, मला बराच वेळ कुबड काढून पुढे वाकून उभं राहायला लागतं आणि त्यानंतर माझी पाठ जेव्हा मोकळी होते त्यावेळेला मी सरळ उभं राहू शकतो. ही जी माहिती आहे ही इतकी विशेष आणि पाठीच्या फॅसेट जॉईंटच्या दुखण्याशी जुळणारी आहे की ही माहिती ऐकल्यानंतर खरं तर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका राहत नाही. पण कंबर दुखत असताना पाठीतल्या मणक्यांच्या मधल्या चकत्या ज्या आहेत या चकत्यांसंबंधांनी हा त्रास असू शकतो हे मला माहिती असल्यामुळे मी त्यांना पुढचा प्रश्न विचारतो. हा जो प्रश्न असतो तो असा असतो की मला असं सांगा की तुमचं जे दुखणं आहे हे दुखणं तुम्हाला खोकला आला किंवा शिंक आली तर त्यामध्ये काय होतं. आता इथे एक छोटी फोड आहे, ती फोड अशी आहे की जर ते दुखणं हे फॅसेट जॉईंटमुळे जर असेल तर हे दुखणं खोकल्यावर किंवा शिंक आल्यानंतर बिलकुल बदलत नाही. तेव्हा थोडक्यात मी आपल्याला हा लक्षणांचा समूह सांगितला ज्यामध्ये पाठीच्या मणक्यांमधले मागचे जे सांधे आहेत त्यामुळे ही तक्रार निर्माण होते. याच्यामध्ये आणखीन एक छोटीशी गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे यातले बरेचसे पेशंट हे कमरेमध्ये वाकलेले किंवा तिरके झालेले असू शकतात आणि त्यामध्ये त्यांना हालचाल करायला सांगितल्यास ह्या हालचाली करणं, विशेषतः कडेला वाकणं, सरळ उभं राहून बाजूला वाकणं हे जवळजवळ जमत नाही. मग अशा पेशंटमध्ये आम्ही काय करतो हे आपण उपचारांबद्दल बोलताना बोलू. पण एक तुमच्या आता लक्षात आलं असेल की वयानुसार होणारा फरक हा कमरेच्या मणक्यांच्या सांध्यामध्ये जर झाला तर तो कसा दिसतो हे मी आपल्याला सांगितलं. धन्यवाद. आता आपण दुसऱ्या लक्षण समूहाकडे वळू जो अतिशय सध्याच्या दिवसात वाढलेला एक मोठा गट आहे. हा जो गट आहे ह्याच्यामध्ये कंबर दुखते आणि ही कंबर दुखणं हे सध्याच्या दिवसात खूप त्रासदायक होऊ शकतं. हे इतकं त्रासदायक होऊ शकतं की त्या माणसाला आपल्या जीवनात काहीही अर्थ उरलेला नाही ह्या टोकापर्यंत वाटू शकतं. माझ्याकडे एक 26 वर्षाचा युवक आला, त्याचं नाव होतं निशित. या निशितने मला असं सांगितलं की डॉक्टर, गेले 1 वर्ष मला दुखत आहे आणि हे दुखणं इतकं त्रासदायक आहे की मी बसू शकत नाही. मला 2 मिनटं झाली, 4 मिनटं झाली की उभं राहायला लागतं आणि ते सदा सर्वदा हे दुखणं चालू आहे. हे दुखणं इतकं वाढलं आहे की मी काम करू शकत नाही, माझं कामात लक्ष लागत नाही आणि ह्या कामात लक्ष न लागण्यामुळे आणि काम मला जमत नसल्यामुळे मला कंपनीनी कामावरनं सध्या तात्पुरतं काढून टाकलं आहे. ह्याचा परिणाम असा झाला आहे की मी हे दुखणं इतकं मनावर घेतलं आहे की मला आता बेचैनी आलेली आहे आणि आता गेल्या काही दिवसात माझ्या बायकोबरोबर ह्या विषयावरनं खटके उडू लागलेले आहेत. कारण माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, गृहस्थ म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या पण मी नीट पार पाडू शकत नाही, त्यामुळे आमच्यामध्ये बेबनाव सुरू झालेला आहे, विसंवाद सुरू झालेला आहे. मी आता काय करू, मला ही कंबरदुखी नको आहे, तुम्ही मला ह्याच्यातनं सोडवा. पेशंटनी ही लक्षणं सांगितल्यानंतर मी पेशंटना असं सांगतो की पहिली गोष्ट मला अशी सांगा की तुमचं जे दुखणं आहे हे कमरेत फक्त आहे का पायाकडे जात आहे. त्यावर निश्चित असं म्हणला की माझं दुखणं हे फक्त कमरेत आहे. दुसरा प्रश्न असा होता, जो आधी आपण जो पहिला गट पाहिला त्याच्यामध्ये आपण विचारला होता, तो प्रश्न असा होता की हे जे दुखणं आहे हे खोकला आला किंवा शिंक आली तर वाढतं का. त्यावर तो म्हणला हो, निश्चित वाढतं, त्याच्यामध्ये फरक होतो, ते आणखीन दुसरीकडे पसरत आहे असं वाटू शकतं. तिसरा प्रश्न मी त्याला असं सांगितला की तुझं दुखणं हे कमरेमध्ये उभं आहे का आडवं आहे. त्यावर तो असं म्हणला की हे माझं जे दुखणं आहे हे आडवं आहे. मी त्याला असं सांगितलं की तू तुझ्या हातांनी मला दाखव. तेव्हा त्यांनी त्याच्या हाताचा तळवा वापरून दोन्ही बाजूला कमरेवरती मगाशी म्हटल्याप्रमाणे विठ्ठलासारखे हात ठेवले आणि आपल्या हाताच्या पंजांनी त्यांनी तो भाग मला दाखवला जो कमरेच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत आडवा पसरलेला होता. मी त्याला असं विचारलं की हे जे तुझं दुखणं आहे हे दुखणं जर तू पालथं झोपलास किंवा सरळ उभा राहून तू मागच्या बाजूला जर वाकलास तर याच्यामध्ये काय होतं. आता इथे एक लक्षात घ्या, मी माझ्या परीने हा जो बदल झाला आहे, जो त्रास देतो आहे, हा बदल या रूपातच फक्त आहे जो दुरुस्त होऊ शकतो, परत पहिल्यासारखा होऊ शकतो का बिघाड या रूपात आहे, जेणेकरून मला त्यामध्ये काही तपासणी करायला लागेल किंवा त्यामध्ये इंजेक्शन द्यायला लागेल, शस्त्रक्रिया करायला लागेल, अशा अर्थाने हा प्रश्न विचारत होतो. परत एकदा हा प्रश्न असा आहे की पोटावर झोपल्यावर, छातीवर उचलल्यानंतर, पाठीची कमान केल्यानंतर किंवा उभं राहून मागच्या बाजूला वाकल्यानंतर ह्या दुखण्यात काय होतं. त्यावर निशितने मला असं सांगितलं की माझं दुखणं जे आहे ते आडवं आहे आणि बेल्टसारखं आहे आणि मागे मी जेव्हा वाकतो त्यावेळेला मात्र माझं दुखणं हे पूर्णपणे मध्यभागात येतं. म्हणजे काय तर त्याची जी व्याप्ती आहे ही निश्चित कमी होते आणि त्यामुळे मला बरं वाटतं. हे जे बोलणं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये जर हे दुखणं मध्यभागाकडे येत असेल तर ते बदल या रूपात आहे, बिघाड या रूपात नाही, आणि बऱ्याच अंशी ते उपचारांनी औषधांनी दुरुस्त होऊ शकतं. ह्या उलट तो असंही सांगू शकतो की माझं दुखणं हे उभं आहे किंवा आडवं आहे, पण ते मागे वाकल्यावर जवळ येण्याऐवजी पसरतं आणि काही वेळेला ते क्वचित गुडघ्याच्या बाजूला वाटतं, क्वचित टाचेमध्ये वाटतं, क्वचित ते जांघेकडे वाटतं, किंवा मागे मला माझं कमरेचं माकड हाडाचं टोक दुखत होतं. या ठिकाणी आपण थोडक्यात आणखीन एक मुद्दा लक्षात घ्यावा की आपल्या दुखण्यामध्ये कंबर दुखणे आणि पाय दुखणे हे मेंदूच्या कामाच्या दृष्टीने दोन वेगळी राज्य आहेत, दोन वेगळे विभाग आहेत. एका विभागामधली माहिती मेंदूकडे पोहोचवणारी यंत्रणा आणि दुसऱ्या विभागामधली माहिती पोहोचवणारी यंत्रणा ह्या दोन्ही वेगळ्या आहेत. आता ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे तर त्याच्यामध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते ही ट्रीटमेंट देण्याची जागा आणि ज्या कारणासाठी दिली जाते ही कारणं ही पण पूर्णांशाने वेगळी असतात. काही वेळेला मात्र कंबर दुखत असते ती कालांतराने बंद होते आणि पाय दुखायला लागतो. म्हणजे काय थोडक्यात, तर एका राज्यातून एका विभागातून ती समस्या दुसऱ्या विभागामध्ये जाते आणि पहिला विभाग हा शांत होतो. तेव्हा आपण हे दोन लक्षणांचे समूह पाहिले. त्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे पहिली जी लक्षणं होती ही उतार वयामध्ये साठीच्या आजोबांमध्ये आपल्याला दिसली, दुसरी जी आहे ती साधारणतः 30 व्यक्तीमध्ये दिसली. आता जुन्या काळी हे जे दुखणं आहे ह्याच्यासाठी विविध उपचार केले जायचे, पण आता आमच्या बिनटाक्याच्या बिनभुलेच्या शस्त्रक्रियेनी आमच्या हे लक्षात यायला लागलं आहे की हा जो समूह आहे हा खूप मोठा आहे. आणि या सर्व समूहाला माझं असं सांगणं आहे की आम्ही निश्चितपणे हा आजार व्यवस्थित समजतो आणि त्याला उपचारही खात्रीशीर देऊ शकतो, तेव्हा त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या.